अशा या क्रांतीवीर महापुरुषाचा दिनांक 14 एप्रिल रोजी जन्म झाला. सारा दलित समाज उत्साहित झाला, त्यांच्या क्रांतीची फुलं उमलली. या मूक असलेल्या समाजाला आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली, त्यांना वाचा फुटली आणि मग हा समाज आनंदाने बोलू लागला, गाऊ लागला.
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योती ने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तुझे वृक्ष चैता तुझे वृक्ष चैतातील होता समाज, हिरवी हिरवी पाने आली तयालाच आज. अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी.